श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायातील 37 श्लोकापर्यंतचं निरूपण कालपर्यंत आपण ऐकलं। 36 आणि 37 या श्लोकांमध्ये आधी सुख आणि नंतर सात्विक सुख कशाला म्हणतात त्याबद्दलचं विस्तृत निरूपण माऊलींनी आपल्यासमोर ठेवलं। जे सात्विक सुख असतं ते आरंभी विषासारखे डिफिकल्ट पण परिणामी, त्याचा कॉन्सिक्वेन्सेस जे असतात ते फार अमृतासारखे गोड असतात आणि ते आत्मसुख भोगल्यामुळे त्याच्यामुळे आत्मशांती लाभते आणि त्यामुळे अत्यंत आनंद होतो अशा सुखाला सात्विक सुख असे म्हणतात। ऐसा जया सुखाचा आरंभ हो, दावी काठिण्याचा क्षोभ हो, मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा। ज्याप्रमाणे सुरुवातीला ज्या सुखाचा आरंभ कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो आणि नंतर क्षीर समुद्र मंथन केल्यानंतर जसं अमृत निघते त्याप्रमाणे त्या अमृताचा लाभ या सुखामुळे मिळतो, म्हणजे आत्मशांती मिळते। यानंतर राजस सुख आणि तामसी सुख या दोन सुखांबद्दलची माहिती 38व्या आणि 39व्या श्लोकाच्या माध्यमातून माऊलीच्या सुंदर निरूपणाद्वारा आपल्यापर्यंत आज पोचणार आहे। माऊलीच्या चरणी वंदन करून 18व्या अध्यायाच्या 38व्या श्लोकाला आज आपण आरंभ करू।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
विषयेन्द्रिय संयोगात् यत्तदग्रे मृतोपमम् परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम्।
विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृतासारखे गोड पण परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे। आपल्या पाहण्यात हे सुख खूप जवळून आपण पाहतो, दररोज पाहतो, आपणा सर्वांना याची चटक लागलेली आहे। हे सुख मुळात राजसिक सुख आहे। सुरुवातीला हे अमृतासारखं दिसते, चांगलं वाटते, पण परिणामी विषकारक असते, नाही का? याच्यावरचं निरूपण ऐकूया।
आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडुनी दोन्ही अधिकारिया रिगता गाऊ होय जैसा उत्साहो कारिणावरी विवाहो विस्तारिला।
अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जाते, म्हणजे ज्या सुखाचा अंतकरणामध्ये अफाट पूर येतो, कारण विषय आणि इंद्रिय यांची जोड घडलेली आहे। कारण इंद्रियांना जे जे आवडते ते विषय समोर मिळाले तर इंद्रियांना तृप्ती वाटते आणि अशा विषय सुखापासून तृप्ती कधी मिळतच नसते, ती फक्त वाटते। सरकारी अधिकारी गावात आला, म्हणजे जसा गावामध्ये उत्सव होतो त्या काळात व्हायचा, आजकाल कोणी विचारत नाही। अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा, एखाद्या बापाने कर्ज काढावं मुलीच्या लग्नासाठी आणि त्यात छान पाटीलशाही दाखवण्यासाठी आपली अमिरी दाखवण्याचा प्रयत्न करावा खोटासा।
नानारोग्या जिभे पासी कळी गोड साखरेसी का वचनागाची जैसी मुहूर्ता पहिली पहिले संवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लागवियाचे विचित्र विनोदते तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी मग उपडिला खडकी हंसु जैसा तैसी जोडी आघवी आटे जीविताचा ठाव फिटे सुकृताचिया सुटे धनाची गाठी आणिक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग होणी चाची घाई लोळावे उरे
अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसहित किळे गोड लागते अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते. बचनाग म्हणजे एक कॅक्टस जातीचं एक प्लांट, एक एक सुंदर कॅक्टस असायचं. त्याला गुलाबी गुलाबी लाल गर्द आणि गुलाबी अशा रंगाचे फळं लागतात आणि त्याला नागफणी पण म्हणतात. आणि ती बचनागाची पहिल्यांदाची गोडी भासते कारण ते सुरुवातीला गोड वाटते पण ते असते विष. प्रवासामध्ये सोबत असलेला संभावित चोर त्याची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम खोटी खोटी दोस्ती असते, मैत्री असते, किंवा बाजारातील कुटुंबाची, बाजारातील कुटुंब म्हणजे वेश्या, बाजारामध्ये असलेली बायको, तर त्या वेश्येची संगत जशी आरंभी लवटव असते, चांगली वाटते, अथवा बहुरूप्याचे विनोद जसे विचित्र विचित्र वाटतात आणि छान वाटतात, त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिये यांच्या संबंधामध्ये जे सुख जीवाला पोचते आणि मग परिणामी जसा हंस खडकावर आपटून मरतो ना, आकाशात संचार करीत असता जो हंस असतो तो खाली पाण्यामध्ये चांदण्याचे प्रतिबिंब पाहतो आणि ते प्रतिबिंब म्हणजे जणू काही रत्ने आहेत, खायची वस्तू आहे असे समजून त्यावर तो झडप घालतो आणि त्या झडप घालण्याच्या भरात खडकावर आपटून मरतो. अगदी त्याप्रमाणे मिळवलेली सर्व कमाई सगळी संपते, जीविताचा नाश होतो, पुण्यरूपी मिळवलेल्या धनाचाही क्षय होतो आणि जे काही विषय सुख भोगिले ते स्वप्नासारखे भोगल्याबरोबर नाहीसे होते आणि मग हानीच्या आघातामध्ये लोळणे तेवढे उरते, म्हणजे नाशाचे तळाके सोशीत बसावे लागते आणि सर्वत्र सर्वनाश होऊन जातो.
ऐसे आपत्तीजे सुख ऐहिकी परिणमे देख परत्री की रविख होऊनी परते जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा जाळुनी भोगिजे सोहळा विषयांचा जेथ तेथ पातके बांधिती थावू तिये नरकी देती ठावू जीणे सुखे हा अपावू परत्री ऐसा पै नामे विष महुरे परी मारुणी अंती खरे तैसे आदी जे गोडिरे अंती कडू पार्थाते सुख साची वळीले आहे रजाची म्हणून न शिवे तयाचे अंग कही.
जे राजस सुख या इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा आणि परलोकामध्ये गेल्यानंतर तर खरोखर ते विष होऊन उलटते, विष होऊन उलटते म्हणजे परलोक प्राप्तीचा सर्वस्वी ते नाश करते. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जळून ज्या राजस सुखामध्ये विषयांचा सोहळा भोगला जातो तेव्हा पातकास बल येते आणि ती विषय सुख भोगणाऱ्यास नरकात जागा देते. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकामध्ये असा अपाय होतो. बचनाग, बचनाग म्हणजे तेच एक नागफणीचं एक झाड असतं. त्याचे फळ फार विषारी असतात, सुंदर लाल रंग असतो, सुगंध येतो, किडे त्याच्याकडे आकर्षित होतात, त्याचं तोंड बंद होते आणि किडे असल्यात ते अगदी मांसाहारी झाड असतं बरं का. आणि त्याचा दूध किंवा त्या लाल दिसणाऱ्या आणि गुलाबी दिसणारे जे फळं असतात ते जर खाल्लं कोणी तर खूप गोड वाटतात आणि ते विष गोड आहे असे म्हणतात. परंतु त्याचे सेवन जर कोणी केले तर शेवटी तो मरतो आणि ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते पण त्याचा शेवट कडू असतो. अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. आपल्या पाण्यात बघा, साखर आपल्याला आवडते, गोड खूप आवडते. आता गोड खाल्ल्यामुळे आपल्या जिभेला आनंद वाटते, सुख वाटते, मजा येते. पण जास्त गोड खाल्ल्याने काय होते आपणा सर्वांना ठाऊक आहे. कशाप्रकारे डायबिटीस आपल्याला घेरते, त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ आवडतात. काहींना मांसाहार आवडतो, काहींना तूप पाहिजे असते. मग हळूहळू डॉक्टर म्हणतो की कोलेस्टेरॉल वाढलं, मग ते कोलेस्टेरॉल रंग दाखवू लागते, मग आर्टेरी सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, स्टेंट लागतात, निरनिराळे प्रकार घडतात, नाही का. म्हणजे सुरुवातीला सुख होतं, ते सुख सुरुवातीला त्याच्यापासून आनंद मिळत होता, पण त्याचा परिणाम हा फार दुःखदायक होतो. आणि म्हणून अशा सुखाला राजसुख म्हणतात आणि हे आपल्याला टाळायला पाहिजे. त्याचप्रमाणे माहीत नाही काय आनंद मिळत असेल दारू पिणाऱ्यांना त्या दारूपासून, पण नंतर त्याचा रंग दिसतो, लिव्हर खराब होतो, किडनी खराब होतात आणि शेवटी त्याचा परिणाम काय होतो, स्मोकिंग करणारे त्यांच्या लंग्समध्ये काय काय होतं आणि कुठल्या इंद्रियांना सुख मिळतं हे काही कळत नाही. हे न समजण्यासारखी गोष्ट आहे. चला असो. तर हे होतं राजसी सुख. आता तामसिक सुखाकडे आपण वळूया. तामसिक सुख कसं असते ते पाहू. यदग्रेचानुबंधे च सुखन मोहन मात्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत् तामस मुदाहृतम. आरंभी आणि परिणामी अंतकरणाला मोह पाडणारे निद्रा, आळस, प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामसी सुख म्हणतात. राजसिक कसं होतं, सुरुवातीला विषासारखं पण त्याचा शेवट अमृतासारखा. राजसी सुख कसं होतं, सुरुवातीला अमृतासारखं पण त्याचा शेवट विषासारखा. आणि तामसी सुख कसं असते, सुरुवातीला आणि शेवटी अंतकरणाला मोह पाडणारं, अंतकरणाला मोहात पाडते. आणि नुसतं मोहातच पाडत नाही तर मग त्या सुखापासून निद्रा, आळस आणि प्रमाद या तीन गोष्टी निर्माण होतात. आणि ज्या सुखापासून या तीन गोष्टी निर्माण होतात किंवा मोह, निद्रा, आळस आणि प्रमाद या चार गोष्टी निर्माण होतात त्या सुखाला तामस सुख म्हणतात अर्जुना. आणि अपेयाचे निपानी अखाद्याचे निभोजनी स्वैरस्त्री सन्निधानी होय जे सुख का पुडिलाचे निमारी नातरी परस्वापहारी जे सुख अवतरे भाटाच्या बोली जे आलस्यावरी पोखी जे निद्रे माजी जे देखी जे जयाच्या अध्यंती भुली जे आपुली वाट ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे ऐसे कर्म भेदे मोदले फळ सुखही त्रिधा जाले ते हे यथागमे केले नसे स्थूळ. ऐसे कर्म भेदे मोदले
फळ सुख ही त्रिधा जाले, ते हे यथागमे केले गोचर तुझ।
आणि अपेयाच्या म्हणजे दारू वगैरे जे पिण्यासाठी योग्य नाही, त्या पिण्यासाठी योग्य नसणाऱ्या पदार्थाच्या पिण्याने, अखाद्याच्या म्हणजे जे खाऊ नये जसं मांस वगैरे, तर अशा अखाद्याच्या भोजनाने किंवा स्वैर स्त्रीच्या वेश्येच्या संगतीने जे सुख होते अथवा जे सुख दुसऱ्याला ठार मारण्याने अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने होते अथवा भाटांच्या बोलण्याने प्रकट होते, नाही का, भाट आपल्या घरी येतो, आपली बढाई करतो, स्तुती करतो, त्याच्यापासून आपल्याला सुख होते, तर हे सगळे सुख तामसी सुख आहेत। जे सुख आळसाने वाढते, आणखीन झोपतो, 8 तास झोपला, आणखीन 2 तास जागा झाला, परत आणखीन 4 तास झोपला, परत आणखीन 3 तास जागा झाला, आणखीन 2 तास झोपला, तर जे सुख आळसाने वाढते, जे झोपेमध्ये अनुभवाला येते, ज्या सुखांच्या आरंभी आणि शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पडते, कुठे भागवत ज्ञानेश्वरी सुरू असेल तर नेमकी ती वाट चुकून दुसऱ्या वाटेने जातो, अर्जुना ते सुख पूर्णपणे तामसी सुख आहे असे समज। त्याचे मी फार वर्णन करीतच नाही, कारण तामस सुखाचा सुख असे म्हणणे, त्या सुखाला सुख असे म्हणणे हे सुद्धा अयोग्यच आहे। याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म, तेही 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख, तेही 3 प्रकारचे झाले आहे, ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितले। ते करता कर्म कर्मफळ, ये त्रिपुटी एकी केवळ, वाचुनी काहीची नसे स्थूळ सूक्ष्मी ये, आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी किरीटी, गुंफिली असे पटी तांतु विजयसी। ते करता कर्म आणि कर्मफळ, आता हे ही त्रिपुटी केवळ एक त्रिपुटी आहे, आणि त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म सृष्टीत असे दुसरे काहीच नाही। तर कर्ता कर्म फळ आणि कर्म हे जर 3 गुणांचे 3 प्रकारचे झाले, तर त्यापासून उत्पन्न होणारे हे सुखसुद्धा 3 प्रकारचे असणार। आणि अर्जुना, ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतूच गुंफलेले असतात, त्याप्रमाणे या 3 गुणांनी गुंफलेली आहे असे आपल्याला समजायला पाहिजे, आणि हेच खरे आहे। तर याप्रमाणे आपण 3 प्रकारचे सुख पाहिले, पुढच्या श्लोकामध्ये बघूया।
न तदस्ती पृथिव्यां वा दिवी देवेषु वा पुनः सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभि स्यात् त्रिभिर्गुणम्।
या प्रकृतिजन्य 3 गुणांपासून मुक्त जो कोणी असेल, असा कोणताही प्राणी या पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये किंवा देवामध्ये नाही। म्हणजे पृथ्वी तलावर, स्वर्गामध्ये, देवलोकांमध्ये जे काही कुणी आहे, ते सर्वच्या सर्व या 3 गुणांनी युक्त आहे। म्हणून या गुणांच्या पल्ल्याड जाणे, गुणातीत होणे हे फार कमी लोकांना जमू शकते।
म्हणून प्रकृतीच्या लोकी न बंधी जेही सत्वादिकी, तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथि वस्तू, कैसा लावे वीण कांबळा, मातिये वीण मोदळा, कांजळे वीण कल्लोळा होणे आहे, तैसे न होनी गुणाचे सृष्टीच्या रचनारचे, ऐसे नाहीच गा साचे प्राणी जात, या लागी हे सकळ तिही गुणाचे ची केवळ, घडले आहे निखिळ ऐसे जाण, गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकूटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळगे।
म्हणून प्रकृतीच्या आभासामध्ये या रजतम सत्व या 3 गुणांनी गोविले जात नाही अशी वस्तू स्वर्गात, मृत्युलोकात, किंवा देवलोकात कुठेही नाही. अरे लोकरीशिवाय घोंगडी होऊ शकते का? घोंगडीमध्ये तर लोकरच असते ना, किंवा स्वेटर ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये लोकर असते ना. मातीशिवाय चिखल किंवा चिखलाचा गोळा करता येतो का? अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व असते काय? त्याप्रमाणे गुणांचे न बनता त्या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा अर्जुना असा खरोखर कोणीच प्राणी नाही. याकरिता हे सर्व जग केवळ तीन गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे ब्रह्मा विष्णू महेश असे तीन प्रकार लावले. गुणांनी लोकांमध्ये तीन प्रकार म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक असे भेद उत्पन्न केले आणि या गुणांनीच चार वर्णांची उत्पत्ती केली. इथे 40वा श्लोक आपला समाप्त होतो आणि 41व्या श्लोकापासूनचं निरूपण उद्या आपण घेऊया, ज्याच्यामध्ये कशाप्रकारे हे चार वर्णांचे लोक निर्माण झालेत आणि या चार वर्णांच्या लोकांचे कुठली कुठली कर्म आधी आखून दिलेली आहेत त्याबद्दलची विस्तृत चर्चा येणार आहे. तो भाग माऊलींनी फार सुंदर नटवलेला आहे. आज आपण इथेच विश्रांती घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज.